93.5 Red FMB.
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहेत ऊर्ध्वम एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स चे राहुल बकरे आणि विनीत फडणीस.
रेड एफ एम वर आज बचाएगा तो कल नहाएगा.
आपल्याकडे पावसाचं पाणी मुरत नाहीये जमिनीत आणि त्याच्यामुळे आपल्याकडे मोठा प्रॉब्लेम होतो. ते सगळं रन ऑफ होतं आणि शेवटी ते नदीत जातं, नदीतनं मग ते काय समुद्रात जातं आणि ते सगळं वेस्ट होत आहे. कॉन्क्रीट जंगल आपण जे बांधलेलं आहे पुण्यामध्ये त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय. तर मग यात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा कसा फायदा होतो, नेमकं काय करायचं असतं?
नाही, आता रेन वॉटर हार्वेस्टिंगचे अनेक प्रकार आहेत. जमिनीत एक खड्डा करून सुद्धा आपण त्यात पाणी सोडलं तर त्याच्यातनं पाणी पर्क्युलेट होतं, पण विथ टाइम त्याचं सिल्टेशन होतं. किंवा वरचा जो जमिनीचा भाग असतो तो ऑलरेडी पावसात सॅच्युरेट झालेला असतो, त्याच्यामुळे त्याच्यात पाणी जास्त मुरणं हे शक्य नसतं. आत्ताचे जे आपल्या बोरवेल्स आहेत तर त्या सगळ्या डीप बोरवेल्स आहेत आणि त्या डीप बोरवेल्स सायंटिफिक भाषेत म्हणायला गेलं तर कन्फाईंड ऍक्विफर्स मधून आपल्याला पाणी देतात. तिथपर्यंत पाणी मुरवायचं असेल तर ते शक्य नसतं, एवढा त्याचा रेट खूप स्लो असतो. दुसरा जो ऑप्शन आहे जो तसा रिलेटिव्हली सोपा आणि फास्ट इम्पॅक्टफुल असा आहे की ज्यामध्ये आपण आर्टिफिशियली वॉटर इंजेक्ट करतो डीपर ऍक्विफर सिस्टम मध्ये ज्यातनं आपण पाणी काढतो.
एक मिनिट, हे ऍक्विफर सिस्टम म्हणजे काय? जमिनीच्या आतमध्ये जे काही म्हणजे दगड किंवा रॉक्स वगैरे जे असतात त्यात फटी असतात आणि त्याच्यामध्ये पाणी साचतं का काय? आत काय होत असतं?
सगळ्यात महत्वाचा भाग आहे की खाली जलधारक होण्याच्या दृष्टीनं कुठल्या प्रकारचा दगड, कुठल्या प्रकारचा भूस्तर कार्य करतोय ह्याचा एक थोडासा आपल्याला विचार करावा लागतो, त्याचा अभ्यास करावा लागतो.
पण मग हे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं फिजिबल आहे का नाही महाराष्ट्रात पुण्यात वगैरे?
आहे ना, नक्कीच आहे. कारण असं आहे की आता आपण खूप पाणी ऑलरेडी वेस्ट करतोय तर त्यातलं मॅक्झिमम आपल्याला जर
त्याच्यामध्ये
जिरवता आलं, आपल्याला माहिती आहे की आपली बादली ही 20 लिटरची आहे, त्यात 20 लिटरच पाणी वसणार आहे. पण तो एक प्रयत्न आपल्याला केलाच पाहिजे,
त्यादृष्टीने बादली तरी
भरलीच पाहिजे.
ज्या डीपर ऍक्विफर सिस्टम आहेत त्याच्यामधून आपण पाणी बाहेर काढतोय आणि ते पाणी आत्ताचं नाही, कमीत कमी 30-40-50 वर्ष जुनं पाणी आपण बाहेर काढतोय. म्हणून आत्ताची जी बोरवेल्स ड्राय होत आहेत ती त्याच्यामुळे होत आहेत आणि त्याच्यामुळे जी काही तिथे व्हॅक्युम किंवा तिथले क्रॅक्स क्रिव्हायसेस ते काही तयार होत आहेत किंवा त्याच्यामध्ये आत्ता सध्या एअर साठवली जाते तर तो एक अतिशय मोठा साठा आहे जो आपण रेन वॉटरनी पुनर्भरण जर केला तर आपल्याला थंडीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये त्यातलं पाणी काढून आपल्याला ते वापरता येऊ शकतं.
म्हणजे नॅचरल टँक्स आहेत अगदीच सिम्प्लिफाय करून म्हटलं तर, आणि त्यातलं पाणी आपण वापरतोय, वापरलंय आपण कित्येक वर्ष, आता ते रिचार्ज करायची गरज आहे, अगदी इतकं सोपं ते असू शकतं. मोर विथ उर्ध्व आय मीन जस्ट बिट, पण त्याच्या आधी सुपरहिट गाणं. मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम, बज जाते रहो.